赤鞘モンバイ。नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बांगलादेशाच्या हंगामी प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती. आणि वजन अधिक भरल्यानं भारताचे पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र. क्रीडामंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची विरोधकांची मागणी. बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तिथली संसद बरखास्त करून हंगामी सरकारच्या प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची नेमणूक केली आहे. लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख आणि विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकांच्या माध्यमातून गरीब विरोधी मोहीम राबवल्याबद्दल 2006 त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सरकारमधल्या अन्य मंत्र्यांची निवड विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून केली जाईल अशी माहिती राष्ट्रपतींच्या जनसंपर्क सचिवांनी माध्यमांना दिली. दरम्यान बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री खलीदा झिया यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात आली आहे. लष्कराने सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर देशातल्या अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 440 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्तालयातले अत्यावश्यक नसलेले कर्मचारी आणि कुटुंब भारतात परतले आहेत. बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारनं फेरजॉल आणि जिरीबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले. बंदूक, तलवार, काठी, दगड किंवा कुठलंही धारधार शस्त्र बाळगण्याला मनाई करण्यात आली आहे. जिरीबाम जिल्ह्यात जिरीबाम नगर परिषद आणि बोरोबेका उपविभागाच्या हद्दीत सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये नेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांनी दिली आहे. ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. सरकारनं देशभरात एकंदर 65 सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क उभी केली असून त्यापैकी 57 केंद्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ग्रामीण भागातल्या संपर्क जाळं वाढवणं आणि आयटी केंद्र स्थापन करण्यासाठी सरकार आणखी उपक्रम राबवेल असंही त्यांनी सांगितलं. आयटी क्षेत्रानं 54 लाख रोजगार दिले असून त्यापैकी 37% कर्मचारी महिला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. देशाची नवीकरणीय ऊर्जा निर्मितीची क्षमता 203 गिगावॅटपर्यंत पोहोचल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दिली. आणखी 115 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेसाठी विविध टप्प्यांवर काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. यात हरित हायड्रोजन आणि समुद्र किनाऱ्यापासून दूर पवन ऊर्जा क्षेत्राचीही भर यात पडली असल्याचं जोशी यांनी नमूद केलं. न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 3 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू गव्हर्नर जनरल किरो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्सन यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू एका शैक्षणिक परिषदेला देखील संबोधित करणार आहेत आणि भारतीय समुदाय आणि भारतातल्या मित्रांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू फिजीच्या 2 दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर न्यूझीलंडला पोहोचतील. फिजी भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी फिजीच्या संसदेला संबोधित केलं. तिथं मुर्मू म्हणाल्या की दक्षिण गोलार्धाची चिंता व्यक्त करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केलं पाहिजे. प्रशांत बेटातल्या राष्ट्राला भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. फिजीच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याबरोबरच राष्ट्रपती मुर्मू यांनी तिथल्या अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असेल. बँकेच्या सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले शेट्टी 28 ऑगस्टला दिनेश कुमार खारा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. कॅबिनेटच्या नियुक्तीमंडळानं शेट्टी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्यानं तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. कालच विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती. तिनं 50 किलो वजनी गटात क्युबाच्या सुस्नेलिस गुझमान लोपेज हिच्यावर 5-0 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिचा अंतिम सामना आज रात्री अमेरिकेच्या सारा अॅन हिल्डर ब्राउंड्स हिच्याशी होणार होता. दरम्यान पैलवान विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज लोकसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं. क्रीडामंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर क्रीडामंत्री दुपारी 3 वाजता लोकसभेत उत्तर देणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी संपर्क साधला. अशा परिस्थितीत भारतासमोर काय पर्याय उपलब्ध आहेत याबाबत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मात्र 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेकडून पदकाची अपेक्षा कायम आहे. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाला जर्मनीनं 3-2 असं पराभूत केल्यामुळे सुवर्ण किंवा रौप्य पदकाचं त्याचं स्वप्न भंगलं. आता कांस्य पदकासाठी त्यांचा सामना उद्या स्पेनशी होणार आहे. याशिवाय टेबल टेनिसमध्ये भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. सांघिक स्पर्धेत मोनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जर्मनीविरुद्ध लढत देतील. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी भारोत्तोलन मीराबाई चानू सलग दुसऱ्यांदा पदक जिंकण्याचं ध्येय ठेवून मैदानात उतरेल. मॅरेथॉन रेस वॉक रिले मिश्र प्रकारात सूरज पंवर आणि प्रियंका चौधरी महिलांच्या एकेरी स्ट्रोक प्ले स्पर्धेत आदिती अशोक आणि दीक्षा मैदानात उतरतील. अडथळ्यांच्या शर्तीत ज्योती याराजी उंच उडीत सर्वेश कुशारे तर तिहेरी उडीत अब्दुल्ला नारंगो लिंते विडा आणि प्रवीण चित्रवेल पहिल्या फेरीत खेळतील. दरम्यान या स्पर्धेत 2 पदकांची कमाई करणारी नेमबाज मनू भाकर आज भारतात परतली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि चाहत्यांनी तिचं उत्साहानं स्वागत केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं कृषी कर्ज, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासह संबंधित व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना 7% व्याजदरानं 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल. कर्ज देणाऱ्या संस्थांना 2024-2025 या वर्षांसाठी व्याजात 1.5% सूट दिली जाणार असल्याचं आरबीआयनं एका पत्रकात म्हटलं आहे. भारतीय शेअर बाजारात कालच्या पडझडीनंतर आज सकाळच्या सत्रात वाढ पाहायला मिळाली. सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 973 अंकांची वाढ झाली आणि तो 79,566 अंकांवर पोहोचला. नंतर दुपारी 585 अंकांनी घसरून 79,000 पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात 221 अंकांची वाढ होऊन तो 24,213 अंकांवर पोहोचला. देशभरात आज 10वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हातमागाच्या समृद्ध परंपरेचा आपल्याला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होईल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. बांगलादेशाच्या हंगामी प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती. आणि वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, क्रीडामंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची विरोधकांची मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.